పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ आपण स्वामीजींची 1989 सारखी बारामती यात्रा पाहत आहोत. त्या बारामती यात्रेमध्ये स्वामीजी कन्हेरीला गेले होते आणि तिथे त्यांनी सत्संग घेतला. तो सत्संग आता आपण पाहत आहोत. एका साधकाने प्रश्न विचारला, कुंडलिकाने वाळवंटात आई वडिलांची सेवा करीत असताना पांडुरंगाला उभे राहण्यासाठी वीट कशी आणि त्या विटेवर पांडुरंग उभे राहिले. पण आज प्रत्यक्षात आई वडिलांची सेवा करीत असताना पांडुरंगाला उभे राहण्यासाठी वीट कशी आणि त्या विटेवर पांडुरंग उभे राहिले. पण आज प्रत्यक्षात पंढरपुरात वाळवंटापासून पांडुरंगाची मूर्ती खूपच दूर आहे. तेव्हा पुंडलिकाने एवढी लांब वीट फेकली होती का की आज जिथे मूर्ती आहे तिथे पांडुरंग उभेच नव्हते? स्वामी, एक तर ही पुराणातली कथा आहे तेव्हा ती शब्दशः घेण्याचं कारण नाही. दुसरं असं की आता वाळवंट मूर्तीपासून खूप दूर आहे पण 1-2 हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आपल्याला ठाऊक आहे की पृथ्वीवर सतत काही घडामोडी घडत असतात. पूर्वी डोंगर होते तिथे आता दऱ्या आहेत. पूर्वी समुद्र होते तिथे आता जमीन आहे. तसे त्यावेळी वाळवंट आत्ताच्या विठ्ठल मूर्तीच्या अगदी जवळ म्हणजे 3-4 फुटांपर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यावेळी पुंडलिकाने तेथून 4 फुटांवर वीज टाकली असेल आणि पांडुरंग त्यावर उभे राहिले असतील. नंतरच्या काळात पृथ्वीवरच्या भौगोलिक घडामोडींनी ते वाळवंट मागे सरकत आता आहे तिथपर्यंत गेले असावे. कारण पुंडलिकाने काही एवढ्या लांब वीज नक्कीच घेतली नसावी. तो काही गोळाफेक करत नव्हता किंवा आपली सर्व शक्ती एकवटून त्याने थ्रो बॉलही केला नाही. तेव्हा वाळवंट मूर्तीच्या जवळ असण्याची शक्यता जास्त आहे. या पुराणातील कथा गौण आहे पण त्यातील पुंडलिकाचा भाव, त्याची मातृपितृ भक्तीचं इथे महत्व आहे. तसंच भक्ताच्या प्रेमाने भगवंतही विटेवर उभा राहतो. हे भगवंताचं भक्तावरील प्रेम महत्वाचं आहे ते जाणलं म्हणजे ना. पुंडलिकाने बायकोच्या आहारी जाऊन आई वडिलांना छळलं आणि जेव्हा त्याला या गोष्टीचा पश्चाताप झाला तेव्हा आई वडिलांची सेवा केली. मग त्या सेवेच्या वेळी प्रत्यक्ष पांडुरंग त्याला दर्शन देण्यात आले तरी तो त्यांना सामोरा गेला नाही. आई वडिलांची सेवा करून मगच मी येतो, तोपर्यंत पांडुरंगा तू इथेच उभा राहा असं म्हणून त्याने पांडुरंगाला उभं राहण्यासाठी वीज फेकली. भगवंतही भक्ताच्या प्रेमापोटी त्या विटेवर उभे राहिले. हा भगवंत आणि भक्तामधला प्रेमभाव महत्वाचा. तेव्हा आपणही बायकोच्या किंवा अन्य कोणाच्याही आहारी जाऊन आपल्या आई वडिलांना छळू नये, त्यांना घरातून हाकलून देऊ नये किंवा त्यांच्यापासून विभक्त होऊन त्यांना इतके पाडू नये, तर आई वडिलांची सेवा करावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. हे या कथेतून प्रत्येकाने शिकावे म्हणजे झाले. डॉक्टर प्रयाग, सद्गुरु शिष्याला नेहमी तू चांगला आहेस असेच म्हणतात. शिष्याच्या लहानशा गुणाचे खूप कौतुक करतात. त्याचे दोष त्याला कधीही स्पष्टपणे दाखवून देत नाही. सद्गुरूंच्या अशा बोलण्यावर शिष्याने विश्वास ठेवल्यास त्याला त्याच्या चुका समजणारच नाही. तेव्हा त्याने काय करावे? स्वामीजी, तुम्ही माझेच काय माझ्याच गळ्यात घालता आहात. तुम्ही म्हणता ते खरं आहे सद्गुरू कोणाचेही दोष बोलून दाखवित नाही, उलट त्याच्या छोट्याच्या गुणांचेही खूप कौतुक करतात. ही गोष्ट खरी आहे, पण आपल्याला ते ठाऊक असतं तेव्हा आपणच आपल्यातले दोष पाहावे. हा साधनेचाच एक भाग आहे. प्रत्येक साधकाने अंतर्मुख होऊन स्वतःकडे साक्षीत्वाने पाहायला हवं. आपल्या प्रत्येक कृतीचा तसेच आपल्या मनात उठणाऱ्या विचारांचा किंवा भावनांचा अभ्यास अलिप्तपणे करायला हवा. याकरता तिच्याजवळ विवेक बुद्धी असायला हवी. बरोबर काय, चूक काय हे समजायला हवं. प्रत्येक शिष्याने विवेक बुद्धीने आपल्यातले दुर्गुण किंवा दोष प्रथम शोधायला हवे आणि नंतर ते प्रयत्नपूर्वक दूर करायला हवे. याकरता मनाचा तसा पक्का निर्धार व्हायला हवा, निश्चय व्हायला हवा. काही दुर्गुण दूर करणं फारच अवघड असतं, ते सहजासहजी होत नाही, पण तरीही मोठ्या जिद्दीने दृढ निश्चयाने सतत प्रयत्न करूनच त्यावर मात करावी लागते. कुणाची मूळ प्रकृती सहजासहजी बदलत नाही, त्याकरता अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यालाच पुरुषार्थाने प्रकृतीवर मात करणं असं म्हणतात. हे साधनेचं एक महत्वाचं अंग आहे. तसेच सद्गुरूंनी कौतुक केले तरी शिष्याने लगेच हुरळून जाऊ नये, तर अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करावे, सद्गुरूंच्या बोलण्यातलं मर्म समजून घ्यावे आणि त्यानुसार स्वतःला सुधारावे. सद्गुरूंनाही हेच अपेक्षित असतं. प्रश्न: ध्यान न करता आणि नाम न घेता फक्त सत्कर्माने आणि सदाचाराने मुक्ती मिळते का? स्वामीजी: नाही, सत्कर्माने आणि सदाचाराने मनशुद्धी होते पण मुक्ती मिळत नाही किंवा आत्मज्ञानही होत नाही. सत्संगाचा कार्यक्रम संपला, त्या दिवशी संध्याकाळी स्वामीजी सातेवाडीला गेले. जाताना रस्त्यात तीन उलटाने भरलेल्या गाड्या दिसल्या. गाड्या ओढताना बैल खूप थकलेले दिसत होते. एका बैलाच्या मानेला उसाच्या काड्यांनी खरकटून रक्त येत होत आणि त्याच्या डोळ्यात उसाची टोपं खुपत होती. ते पाहून स्वामीजी म्हणाले, पहा या प्राण्याचे किती हाल चालले आहेत. गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं म्हणून आता हा बैलाचा जन्म ओझो वाहतो आहे. आपण एखाद्या माणसाला नाही का म्हणून बैलासारखं ओझ वाहतोय म्हणून, तोही या बैलासारखा फक्त मानव देहधारी बैल एवढं. आता सूर्यास्त होत होता, मोठ मनोहर दृश्य होत होत. सूर्याजवळ एक काळा ढग होता, त्याचा आकार हनुमंतांसारखा दिसत होता. ते पाहून स्वामीजी म्हणाले, ते पाहिलंच का, हनुमंत सूर्याला धरायला चालले आहे. बुधवार दिनांक 3 जानेवारी 1990 बारामतीला कत्रींच्या घरी सकाळी ध्यान झालं, नंतर ज्ञानेश्वरी वाचन झालं, नंतर स्वामीजी बोलत होते. स्वामीजी खूप आनंदात गेले 4 दिवस. खायचं, झोपायचं, उठून जेवायचं, पुन्हा झोपायचं. इथे आणखी 3 दिवस असं राहिलो तर मी झाडा होईल, मला आवडलंय, मी आता ठरवलंय पुण्याला जायचं आणि 4 दिवसांनी पुन्हा इथे यायचं. 4 दिवस तिथे 4 दिवस इथे काय कसं काय वाटतंय? निर्मल बाबी: स्वामीजी पुन्हा लवकर परत यायचं, 4 दिवसांनी आम्ही तुमची वाट पाहतो. स्वामीजी: हो हो, पुन्हा परत येण्यासाठीच तर जातोय. गणपतीला नाही का आपण म्हणत पुनरागमनायच तस. नंतर बारामतीहून स्वामीजी निघताना तिथले सर्व साधक बारामतीच्या वेशीपर्यंत निरोप देण्यात आले होते. आता स्वामीजींचा पुण्याच्या दिशेने पत्नीचा प्रवास सुरू झाला. येताना दिवाघाटात स्वामीजी म्हणाले, इथून सगळं पुणे दिसत पण आज दुःख आहे. याच घाटात शिवाजी महाराजांनी बैलांच्या शिंगावर पलिते लावून दिले होते आणि मोंगलांची दिशाभूल केली होती. नंतर स्वामीजी म्हणाले, हा विचार आता एखादा प्रश्न. मी विचारलं, मोह आणि लोभ ह्यात काय फरक आहे? स्वामीजी, मोह हा तात्कालिक असतो. एखादी सुंदर वस्तू पाहिली, आपल्याला ती आवडली, तर ती आपल्याजवळही असावी असं वाटत. ती वस्तू आपल्याला मिळाली अशी इच्छा होणं याला मोह असं म्हणतात. पण लोभ मात्र कायमचाच असतो. कितीही पैसे मिळाले तरी अजून हवे, त्याचे हाव सुटत नाही. लोभ हा जन्मभर पाठपुरावा करत राहतो. मोहाचा तेवढा त्रास होत नाही, कारण तो क्षणिक असतो. पण लोभाचा मात्र त्रास होतो. म्हणून लोभ शरीरपूल मध्ये आहे, मोह नाही. मोह आवरता येतो, लोभ आवरणं कठीण असत. नंतर स्वामीजींनी संत कबीरांचा अभंग म्हटला आणि त्याचा अर्थही सांगितला. नंतर स्वामीजींनी दादाला संत कबीरांचा सद्गुरु ओ महाराज हा अभंग म्हणायला सांगितला. अशा आनंद कल्लोळात माया अपार्टमेंट केव्हा आलं ते समजलंच नाही. हरिओम सर.